चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानच्या फेडरल तपासणी एजन्सीने सुरू केली अफगाणिस्तानला निर्यात करण्यात आलेल्या साखरेची तपासणी। पाकिस्तानच्या फेडरल तपास एजन्सीने अफगाणिस्तानला निर्यात करण्यात आलेल्या साखरेची तपासणी सुरू केली आहे। एजन्सीने अफगाणिस्तानातून साखर निर्यात डेटा प्राप्त करण्यासाठी विदेश मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले। तपासणी आयोगाने खुलासा केला की अफगाणिस्तानला साखरेची निर्यात करण्यात आली होती, पण जेव्हा साखर निर्यातीच्या आकड्यांची तपासणी केली गेली तेव्हा अरब रुपयांचे अंतर होते। एजन्सीचे अफगाणिस्तानमध्ये साखर निर्यात घोटाळ्याच्या तपासणीसाठी डॉक्टर मोईन मसूद यांच्या देखरेखीखाली एक पथक स्थापन केले आहे। या प्रकारे FBR बेनामी निदेशालयालाही साखर कारखान्यांचे ऑडिट करत आहे। सरकारकडून साखर आयोगाचा एका रिपोर्टला सार्वजनिक केल्यानंतर साखरेच्या किमती वाढल्या आहेत। बाजारामध्ये साखरेची प्रति किलोग्रॅम किमतीने गेल्या आठवड्यात 90 रुपये पार केले होते, ज्यानंतर सरकारने साखरेच्या आयातीला अनुमती दिली होती।